तिथै तू समराथो जिथै कोई नाहे उथै तेरी रख अग्नि उदर माहे सोने कै जाम के दूत नाए तेरे छाड़े जाहे पौ जालो बिख मुँह असगाहो गोर सबदी पारे पाहे जिन को लगी प्यास अमरे तो से खाहे काले मह एहो पुन्नु गुण गोविंद गाहे सबसे नो कृपालु संभाले साहे साहे व्यर्थ कोई न जाए जे आवे तो दो आहे श्लोक महला पांचवा दूजा ते सो न बजाए हो पार ब्रह्म नामो देहो आधारो अगमो अगोचरो साहेबो सम्राथो साचो दातारो तू निहचालो निर्वैरो साचो सच्चा तू दो दारबारो कीमते कहानो न जाइए आंतो न पारावारो प्राबो छोड़े होरो जे मंगना सबो बिखिया रास शारो से सुखिये साचो साह से येन सच्चा व्यवहारो जिना लगी प्रीते प्रभ नाम सहज सुख सारो नानक एको आराधे संतन रेणारो महला पांचवा आनंद सुख विश्राम नित हारे का कीर्तनो गाए अवर स्यानप छाडे देहे नानक उदर से नाए पौड़ी ना तू आवहे वासे बहु तू किनावणे ना तू आवहे वासे वेद पढ़ावणे ना तू आवहे वासे तीर्थे नाइये ना तू आवहे वासे धरती ताइये ना तू आवहे वासे किते स्याणप ना तू आवहे वासे बहुता दानु दे सबो को तेरे वासे अगम अगुचरा तू भगता कै वासे भगता तानु तेरा सलोक महला पांचवा आपे वैदो आपे नारायणो एहे वैद जी का दुखो लायन गौर का सब दो अमृत रासो खायन नानक जैसो माने वसै ਤਿਸ ਕੇ ਸਭੇ ਦੁਖ ਮਿਟਾਇਣ। ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ, ਹੁਕਮੇ ਉਛਲੈ ਹੁਕਮੇ ਰਹਿ, ਹੁਕਮੇ ਦੁਖੋ ਸੁਖੋ ਸਮ ਕਰੇ ਸਹਿ, ਹੁਕਮੇ ਨਾਮੂ ਜਪੈ ਦੇਨੂ ਰਾਤੇ, ਨਾਨਕ ਜਿਸ ਨੂੰ ਹੋਵੈ ਦਾਤੇ, ਹੁਕਮੇ ਮਰੈ ਹੁਕਮੇ ਹੀ ਜੀਵੈ, ਹੁਕਮੇ ਨਾਨਾ ਵੱਡਾ ਥੀਵੈ, ਹੁਕਮੇ ਸੋਗ ਹਰਖ ਆਨੰਦ, ਹੁਕਮੇ ਜਪੈ ਨਰੋਦਰ ਗੁਰ ਮੰਤ, ਹੁਕਮੇ ਆਵਣੋ ਜਾਣੋ ਰਹਾਏ, ਨਾਨਕ ਜਾ ਕੋ ਭਗਤੀ ਲਾਏ, ਪੌੜੀ ਹੋ ਤੇਸੋ ਢਾਡੀ ਕੁਰਬਾਨੂ, ਜੇ ਤੇਰਾ ਸੇਵਦਾਰੋ ਹੋ ਤੇਸੋ ਢਾਡੀ ਬਲਿਹਾਰ, ਜੇ ਗਾਵੈ ਗੁਣ ਅਪਾਰ ਸੋ ਢਾਡੀ ਤਾਨੂ ਤਾਨੂ, ਜੇ ਸੋ ਲੋੜੇ ਨਿਰੰਕਾਰੂ ਸੋ ਢਾਡੀ ਭਾਗ ਠੋ, ਜੇ ਸੋ ਸੱਚਾ ਦੁਆਰ ਬਾਰੂ ਉਹ ਢਾਡੀ ਤੂ ਦੋ ਧਿਆਏ, ਕਲਾਣੇ ਦੇਨੂ ਰਹਿਣਾਰ ਮੰਗੈ ਅੰਮ੍ਰਿਤ ਨਾਮੂ, ਨਾ ਆਵੈ ਕਦੇ ਹਾਰੇ ਕਪੜੋ ਭੋਜਾਂ ਨੂੰ ਸਾਚੋ ਰਹਿੰਦਾ ਲਿਵੈ ਧਾਰ, ਸੋ ਢਾਡੀ ਗੁਣਵੰਤੋ ਜਿਸ ਨੂੰ ਪ੍ਰਭ ਪਿਆਰੋ।